तेरी खेत भी तेरा तेरा ये रखवाला, इतनी सी बात समझना आई